आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. देशातल्या जनतेनं या सरकारला तिसऱ्यांदा निवडून दिलं आहे कारण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारच आपल्या आकांक्षा पूर्ण करेल असा जनतेला विश्वास वाटतो. गेल्या 10 वर्षातल्या सेवा आणि सुशासनावर शिक्कामोर्तब झालं आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. 18व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला त्या आज संबोधित करत होत्या. लोकसभेचं अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं असून राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं राज्यसभेच्या अधिवेशनाला आज सुरुवात झाली. 18वी लोकसभा ही अनेक बाबतीत ऐतिहासिक असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आरोग्य, पोषण, हवामान बदल अशा अनेक आघाड्यांवर भारत जगाचं नेतृत्व करत आहे. अनेक जागतिक समस्यांवर उत्तरं शोधत आहे असं राष्ट्रपतींनी स्पष्ट केलं. देशातले 25 कोटींहून अधिक नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत ही समाधानाची बाब असल्याचं त्या म्हणाल्या. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक पैलूवर लक्ष दिलं जात आहे. देशात हरित रोजगार वाढवण्यावर भर दिला जात आहे. ईशान्य भारतात सर्व प्रकारची संपर्क व्यवस्था विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 4 दशकांनंतर पहिल्यांदाच वन रँक वन पेन्शन योजना लागू झाली आहे इत्यादी मुद्द्यांचा त्यांनी उहापोह केला. पेपर फुटी प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेचं आजचं कामकाज तहकूब झालं. राज्यसभेचं कामकाज सुरु झाल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला नवीन मंत्र्यांची ओळख करून दिली. नंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज प्रारंभ झाला. गेल्या आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेतली वाढ 7.6% असेल असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात राज्याच्या स्थूल उत्पन्नात 9.4% वाढ झाली होती. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दोन्ही सभागृहांच्या पटलावर हा अहवाल मांडला. सेवा क्षेत्रात सर्वाधिक 8.8%, तर कृषी क्षेत्रात सर्वात कमी 1.9% वाढ गेल्या आर्थिक वर्षात झाली. उद्योग क्षेत्राचा वाढीचा दर 7.6% राहील असं पूर्वानुमान आहे. गेल्या आर्थिक वर्षात राज्याचं सांकेतिक स्थूल उत्पन्न 40,44,251 कोटी रुपये अपेक्षित आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात तुलनेत त्यात सुमारे 5,00,000 कोटी रुपयांची वाढ झाली. सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक आहे असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात राज्याची राजकोषीय तूट 2.8%, महसुली तूट 0.5% आणि कर्जाचं प्रमाण राज्याच्या उत्पन्नाच्या 17.6% आहे. गेल्या आर्थिक वर्षात दरडोई राज्य उत्पन्न 2,77,603 रुपये असेल असा राज्य सरकारचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 25,214 रुपयांची वाढ झाली. इतर राज्यांच्या तुलनेत दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात 6व्या स्थानी आहे. गेल्या मान्सूनमध्ये राज्यात सरासरीच्या तुलनेत 86% अधिक पाऊस पडला. 19 तालुक्यांमध्ये अतिरिक्त तर 146 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. राज्यभरात सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांना योग्य सोयीसुविधा मिळत नसल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. त्यावर यासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यानंतर दिवंगत आजी माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी तत्काळ कर्जमुक्ती योजना जाहीर करून निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. ते वार्ताहर परिषदेत मुंबईत बोलत होते. नीट परीक्षेतल्या घोटाळ्यासंदर्भात राज्यात उघडकीला आलेल्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. या प्रकरणी लातूरच्या 2 शिक्षकांना अटक झाली असून सीबीआयनं हातात घेतलेलं नीट संदर्भातलं हे चौथं प्रकरण आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.